लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी आहे हर्षदा खानविलकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या बरोबर आणि कलाकार श्रुती सोबत.
आम्ही तुला बघितलं आभाळ मायामध्ये आणि
सगळ्यात टर्निंग पॉइंट ऑन एव्हरी लेवल.
हा,
आभाळ मायामध्ये मी तीन अशा लोकांसोबत काम सुरू केलं की ज्यांना बोलायची गरज नव्हती, त्यांच्या तोंडावरच कळायचं मी किती वाईट काम करते. मंदार देवस्थळी, संजय जाधव, सुकन्या कुलकर्णी, तीन पॅशनेट माणसं. आणि तेव्हा ना संजयला असं यूज टू स्वेट आणि असा लूज शर्ट घातलेला संजय आणि सतत कपाळावर आठ्या. द फर्स्ट मेमरी आय हॅव ऑफ संजय जाधव इज कपाळावर आठ्या. आणि तो अत्यंत एक कोण न्यूकमर आली वगैरे ह्या लेवलला मला ट्रीट करायचा. सुकन्या मॅमला चांगलं ट्रीट करायचं. आणि हळूहळू तिकडे मी रिअलाइज केलं की खूप इंटेन्स काम होतंय. तेव्हा ना वन शॉट सीन्स करायचं एक स्टाईल होती की 11-11 मिनिटं 12-12 मिनिटं वन शॉट असायचे आणि 360 डिग्री कॅमेरा फिरायचा या रूममधनं त्या रूम. आणि ना मला आठवते 12-12, 13-13 मिनिटाचा सीन केल्यानंतर तो मॉनिटरवर बघितला जायचा आणि मग सुकन्या वळायची. आणखीन एक करूया, हर्षदाने तिथे तसं केलं ना तर खूप छान आहे. परत ते 13 मिनिटाचं परत करायचं. अँड आय यूज टू ऑलमोस्ट हेट ऑल दीज पीपल कारण ते तेवढ्याच पोटतिडकीने परत ओके. हां, मग त्याच्यात दोन गोष्टी आणखीन, संजय लाइटिंग ॲड करायचा, मग मंदार आणखीन दोन काहीतरी सांगायचं, मग ते काम करता इथे बसमध्ये ते उभं. बट फॉर द फर्स्ट टाईम इन माय लाईफ कोणीतरी मला बाहेर म्हटलं काय छान काम करतेस तू. अँड आय रिअलाइज की मी करत नाही, ही तीन माणसं माझ्याकडनं करून घेतात. देवेर दोज थ्री पीपल जे निस्वार्थपणे माझं काम बरं व्हावं म्हणून मेहनत घेत आहेत. अँड आय रिअलाइज की हे सोपं नाही आहे. आणि सगळं चेंज झालं माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती संजय जाधव माझ्या आयुष्यात आला. सुकन्या मॅम आता गेले 18-19 वर्ष माझ्या आयुष्याचा भाग आहेत. शी टॉट मी की आपण जे काम करतोय ही जे युनिट आहे इज अवर फॅमिली.
तू अशी लोकांना एकदम सामावून घेणारी आणि एकदम मिक्स होणारी आणि ॲट द सेम टाइम संजय दादा पण असाच आहे.
माझ्याकडून शिकलाय तू.
सो मला सांग की काय गोष्टी जुळल्या की जो माणूस ज्याच्या कपाळावर आठ्या असायच्या तो आज तुझ्या कपाळावर पप्पी देऊन तुला जातो आणि प्रत्येक फिल्मच्या रिलीजच्या वेळेला तुला एक अंगठी गिफ्ट करतो. ही किती क्यूट गोष्ट आहे.
त्यांनी डिरेक्ट करायला लागल्यापासून तो ते पाळतो की कसं आहे ना श्रुती, मी माझ्या आयुष्यात कधीच स्वप्न पाहिली नाही कारण आमच्या घरातच अभावात आनंद मानणारी लोक होती. स्वप्न काय असतात ही माझ्या आयुष्यात मी संजय आल्यानंतर पाहिलं. त्याला सिनेमा करायचा होता, त्याला फिल्म मेकर व्हायचं होतं, त्याला मोठं ऑफिस पाहिजे होतं. त्याच्याकडे खूप स्वप्न होती ग. मला कधी कधी गुदमरायला व्हायचं होतं की एवढी स्वप्न मी त्याला कधी विचारच केला नव्हता. बट पैशाच्या पलीकडे जाऊन स्वप्न असतात, नाव कमवण्याची स्वप्न असतात, प्रसिद्ध होण्याचं स्वप्न असतं, हे मी त्याच्याकडून बघितलं. ज्या पद्धतीने तो आभाळ मायाला काम करायचा, यु नो, म्हणजे आम्ही तो आला ना असं आभाळ माया की सुकन्या मॅम आणि हळूहळू माझी त्यांची मैत्री झाल्यानंतर आम्ही म्हणायचो तो बघ दही पिऊन आला आहे, बायकोनी जवळ घेतला नाही वाटतं. ह्या लेवलला आम्ही बोलायचं कारण तो सतत त्रस्त असा यायचा यार आणि असं खूपच जास्त करे हा काय काम करतो ह्या लेवल होतं. आणि मग आम्ही पहिल्या एपिसोडचं तिथे सेटवर स्क्रीनिंग झालं आणि आम्ही असे कधीच दिसलो नव्हतो असे दिसत होतो ग. तो सेट अख्खा काय दिसत होता, आमचा स्किन टोन काय दिसत होता, किंवा यु नो इतकं सुंदर दिसत होतं सगळं की आमचे शब्द आम्ही गिळले आणि एक आपोआप त्याच्याकडे बघण्याचा येस तो रिस्पेक्ट वाढला. आभाळ माया करताना काय होतं, अख्खं युनिट, अख्खी ती टीम आणि मालिका पण सुपरहिट झाल्यामुळे ते सगळं खूप छान जुळून आलं. आणि मग संजयकडे एक 800 होती, त्या 800 10-12 लोक बसायचे आणि मग संजय असं प्रत्येकाला ड्रॉप करत करत ठाण्याला जायचा. तेव्हा तो ठाण्याला राहायचा तर त्याचे ड्रॉपिंग होतं ते असं शेवटी माझा नंबर ऑलमोस्ट यायचा. मग गप्पा व्हायच्या आणि मग त्याला काय करायचं आहे काही नाही करायचंय, मग बायको काय करते, मग त्याला नुकतीच मुलगी झालेली होती जी एकच वर्षाची होती धृती. सो ना तो खूप फॅमिलीवाला होता आणि त्याला माझ्या ब्रेकअपबद्दल माहिती होतं. आणि सगळ्यात स्टनिंग काय होतं की त्यांनी मला कधीच खांदा दिला नाही रडायला. त्यांनी मला नेहमी असं अरे ओके चल ना. सो आमच्यामध्ये ना खूप कमाल मैत्री सुरू झाली आणि ती मैत्री अशी होती की त्या मैत्रीमध्ये कधी हा मुद्दा नव्हता की त्याच्या बायकोला माहीत नाही की त्याच्या आयुष्यात एक नवीन मैत्रीण आली आहे. दॅट मेड थिंग्स व्हेरी इझियर कारण मी साधारणतः त्याच्याच घरी असायचे मग किंवा तो माझ्या घरी असायचा. आणि बाय द टाईम वी रॅप्ड अप आभाळ माया आय थिंक आय हॅड रिअलाइज दॅट आय एम इन लव्ह विथ हिम. म्हणजे आता 20 वर्षाची आमची मैत्री आहे जिथे मी नेहमीच म्हणते ही इज येट टू फॉल इन लव्ह विथ मी अँड आय हॅव्हन स्टॉप्ड वर्शिपिंग हिम आणि दॅट वर्क्स. जेवढं प्रेम माझ्या वडिलांनी माझ्यावर केलं त्याच लेवलचं प्रेम संजयच्या वडिलांनी माझ्यावर केलं. काही बॉन्ड्स हे आपण समजू शकत नाही. म्हणजे वेन आय लॉस्ट माय फादर त्याचा हात माझ्या हातात होता, जेव्हा आप्पा गेले त्यांचा हात माझ्या हातात होता. सो आय जस्ट फील की संजय आणि संजयच्या परिवाराशी माझं नातं हे या जन्मीचं नाही आहे. इट इज ऑलवेज बीन देअर. आय हॅव ऑलवेज बीन अ पार्ट ऑफ देअर फॅमिली सिन्स 1999. चर्चेला वाव असूच शकतो आणि लोक चर्चा करूच शकता. आणि मी छातीठोकपणे पब्लिकली सांगू शकते की माझं संजयवर प्रेम आहे आणि त्याच्या बायकोलाही मी तेच सांगते की माझं संजयवर खूप प्रेम आहे.
सो तुमच्यात असं कधीच झालं नाही की त्याच्या बायकोला राग आलाय की अरे तू का तिला घरी बोलवलंयस, किंवा युअर ऑलवेज बीन अ पार्ट ऑफ हिज फॅमिली?
आय वुड लाईक टू बिलीव्ह की पॉम्पॉमचं माझ्याशी पान हलत नाही. त्याच्या बायकोचं नाव प्रॉमिता आहे, मी तिला पॉम्पॉम म्हणते. आणि प्रॉमिता आणि मी तेवढीच वर्षात तर तिची माझी मैत्री आहे की जर धृती त्याच्या लेकीबद्दल काही असेल, संजयबद्दल काही असेल, तर पॉम्पॉमचा पहिला फोन मला येतो. सो फॅमिली काय म्हणशील, आय एम अ पार्ट ऑफ हर. सो हा कधी मुद्दा
आमच्या गाईज लिव्ह टुगेदर ना?
आय लिव्ह विथ माय मदर, ही लिव्ह विथ हिज वाईफ. बट सी, ह्या मैत्रीला खूप शब्दात नाही मांडता येणार, ती आहे आणि ती कायम राहणार आहे.
आणि मला असं वाटतं काही रिलेशनशिप जे असतात की त्यांना टॅग न केलेलंच बरं असतं.
टू टॉप इट दॅट, आय एम टेलिंग यू की आय एम ओपन फॉर मॅरेज. माझा अजूनही विश्वास आहे जो माझा खूप यंग असताना होता की वो राजकुमार आएगा और मुझे लेके जाएगा. आणि माझा असा ठाम विश्वास आहे की माझा मृत्यू तेव्हाच होणार जेव्हा माझं लग्न झालेलं असणार, आणि ते गोव्यात होणार आहे असं ठरलेलं आहे.
बोललीस तू याबद्दल जरा जास्तच बोलते हर्षदा ताई पुढच्या गोष्टींबद्दल. 93.5 रेड एफएम बजाते रहो.